ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
साखर उत्पादनात आली 18% घट, 270 लाख टनाचा अंदाज. ऑक्टोबर 2019 पासून सुरू झालेल्या 2019 आणि 20 गाळप हंगामातील पहिले 8 महिने 31 मे 2020 पर्यंत साखर उत्पादनात 18.11% इतकी घट झाली. दरम्यान 268.21 लाख टन इतके उत्पादन झाले आहे, तर गेल्या गाळप हंगामाच्या समान कालावधीत 327.53 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. चालू गाळप हंगामाच्या शेवटापर्यंत 270 लाख टन साखरेचा उत्पादनाचा अंदाज आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन इस्मा अनुसार चालू गाळप हंगामामध्ये 18 साखर कारखान्यामध्ये गाळप अजून सुरू आहे, तर गेल्या वर्षी याच काळापर्यंत केवळ 10 कारखान्यात गाळप सुरू होते. इस्माने ऊस गाळप हंगामाच्या आरंभामध्ये 265 लाख टन साखरेच्या उत्पादनाचा अंदाज लावला होता, पण उत्तर प्रदेशामध्ये लॉकडाऊनमुळे गुऱ्हाळ बंद झाल्याने साखर कारखान्यांना जास्त ऊस मिळाला, ज्यामुळे साखरेचे उत्पादन वाढले. चालू गाळप हंगामाच्या शेवटी साखरेचे उत्पादन 270 लाख टन होण्याची शक्यता आहे, जे गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास 60 लाख टन कमी राहिले. इस्माच्या म्हणण्यानुसार उत्तर प्रदेशामध्ये चालू गाळप हंगामात मेच्या शेवटी साखर उत्पादन वाढून 125.46 लाख टन झाले आहे, तर गेल्या गाळप हंगामात समान अवधीत राज्यात केवळ 117.81 लाख टन साखर उत्पादन झाले होते. उत्तर प्रदेशामध्ये साखरेच्या उत्पादनामध्ये आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत 7.65 लाख टनाची वाढ झालेली आहे. राज्यातील 119 कारखान्यांपैकी 105 कारखान्यांमध्ये गाळप बंद झाले आहे, तसेच यावेळी 14 कारखान्यात गाळप सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये चालू गाळप हंगामात आतापर्यंत केवळ 60.98 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे, जे गेल्या गाळप हंगामाच्या तुलनेत 46.2 इतक्याने कमी आहे. गेल्या गाळप हंगामात यावेळेपर्यंत 107.20 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. पूर आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रामध्ये ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले होते. अन्य राज्यात गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिसा तथा राजस्थान यांना मिळून 31 मे पर्यंत 42.17 लाख टन साखरेचे उत्पादन झालेले आहे. उत्तर भारतातील साखर कारखान्यांनी मे मध्ये वाटप करण्यात आलेल्या कोट्यातील साखरेची विक्री केली आहे, पण पश्चिम आणि दक्षिण भारतातील कारखाने लॉकडाऊनमुळे कमी साखरेची विक्री करू शकले आहेत. यासाठी केंद्र सरकारने मेच्या कोट्यातील साखर जून मध्ये विक्री करण्याची परवानगी दिलेली आहे. उद्योगाच्या अनुसार लॉकडाऊन खुला झाला आहे, ज्यामुळे मिठाईची दुकाने, हॉटेल्स आदी खुले झाले आहे, त्यामुळे साखरेच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गाळप हंगामाच्या शेवटी साखरेचा अतिरिक्त साठा 115 लाख टन वाचवण्याचा अंदाज आहे, तर सुरुवातीला 95 ते 100 टन अतिरिक्त साठा उरण्याचा अंदाज होता.